फोटो देखा तो कुछ और था, पर सामने देखा तो कुछ और ही नजर आया. कारण की बरस दासच होतं ना, इतके सगळे फिल्टर्स जे वापरलेले असतात फोटोज मध्ये. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. सेल्फी साठी क्रेजी असणं, जास्त जास्त लाईक मिळवणं आणि त्याच्यासाठी खूप जास्त ऑब्सेस्ड असणं, त्यासाठी सर्जरी वगैरे पण करून घेतात लोक. या रोगाला काय म्हणतात माहितीये का? सेल्फी डिसमॉर्फिया. लोकांनी याच्यासाठी नाव सुद्धा दिलंय, कारण की इतकं जास्त प्रमाण वाढलंय. तुम्हाला काय वाटतं की ऍक्च्युअल व्यक्ती आणि सेल्फी, ज्याच्यामध्ये खूप सगळे फिल्टर्स यूज केलेले असतात, असं पाहिल्यानंतर कधी तुमचा अपेक्षा भंग झालाय का आणि किती जास्त प्रमाण वाढतंय, हेच विचारलं होतं ना मी तुम्हाला.
सर योगेश बोलते. आजकालचे तरुण मुलं आणि मुली सगळ्यात जास्त म्हणजे सेल्फीचं वेळ आहे आणि सगळ्यात जास्त वेळ त्याच्यातच घालवतं आणि त्याच्यामुळं काही वेळेस दुर्घटना घडतात आणि ते जीव धोक्यात घालून पण सेल्फी काढतात. नाही, आमच्या मित्रांमध्ये आहे ना फार वेळ, 2-3 मित्रांना आहे सेल्फीचं वेळ. जसं की आपण न्यूज मध्ये ऐकतो, पेपरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळला, पुलावरून खाली पडला.
सेल्फीच्या नादामध्ये जसं यांनी आता सांगितलं, तसं बरेचसे ऍक्सिडेंट्स वगैरे सुद्धा होतात आणि लोकांना जीवाची काळजी न करता आपल्याला लाईक्स कसे जास्त मिळतील याच्याकडे जास्त लक्ष असतं. पण सेल्फीमध्ये इतके जास्त फिल्टर्स यूज केलेले असतात ना, बऱ्याचदा ना असं झालेलं आहे की लग्न ठरता ठरता मोडलं, कारण की फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी होती आणि ऍक्च्युअल जेव्हा बघायला गेलो तेव्हा ती व्यक्तीच वेगळी होती, कारण की फिल्टर्स इतके जास्त यूज केलेले होते. हे किस्से सुद्धा बऱ्याच घरांमध्ये झालेले आहेत. पण असं तुमच्यासोबत कधी झालंय का की अपेक्षाच भंग झालाय लिटरली, की ऍक्च्युअल व्यक्ती कुणीतरी आहे आणि फोटो मध्ये दिसणारी अगदी सुंदर व्यक्ती ही कुठली तरी भलतीच व्यक्ती वाटते. तुमच्यासोबत असं कधी काय झालंय का? काय किस्सा आहे सांगा मला. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.